आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 1 फेब्रुवारी करारात सामावून घेतलेले तेथे दाविदाच्या शृंगास अंकुर फुटेल असे मी करीन. मी आपल्या अभिषिक्तासाठी दीप मांडला आहे. मी त्याच्या वैर्यास लज्जेने वेष्टित करीन, पण त्याच्या शिरी त्याचा मुगुट झळकेल. स्तोत्रसंहिता 132 आणि वचन 17-18. देवाने दाविदाला दिलेल्या अभिवचनांचा लाभ कोणाला होईल? आपण स्तोत्र 132 आणि वचन 17-18 पुन्हा वाचू. तेथे दाविदाच्या शृंगास अंकुर फुटेल असे मी करेन. मी आपल्या अभिषिक्तासाठी दीप मांडला आहे. मी त्याच्या वैर्यास लज्जेने वेष्टित करेन, पण त्याच्या शिरी त्याचा मुगुट झळकेल. आता त्याची यशया याचा 55 अध्याय आणि वचन 1 व 3 बरोबर सांगड घाला. आहो ताण्याल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, आणि मी तुम्हा बरोबर सर्व काळचा करार करेन. म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हाला देईन. वधस्तंभाच्या या बाजूने म्हणजे ख्रिस्ताचे मरण पुरले जाणे व पुनरुत्थानाच्या घटनानंतर मी त्या वचनाचा अर्थ असा घेईन. जो कोणी देवाकडे पुत्राच्या म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे येतो आणि आपण कोण आहोत किंवा आपण काय करतो यावर विसंबून न राहता ख्रिस्तामध्ये देवाबरोबर आपले जे नाते जुळले आहे ती तहान भागवण्यासाठी येतो. देव त्याच्याशी एक करार करील. प्रगटीकरण 22 अध्याय वचन 17 बायबलचा शेवट कसा होतो हे तुमच्या लक्षात आहे का? तानेली येऊ, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. हे अभिवचन केवळ यशयाच्या काळातील यहुदी मनुष्यासाठी नव्हते. हे अभिवचन त्या प्रत्येकासाठी आहे जो आपल्या आत्म्याची तहान भागवण्यासाठी ख्रिस्ताकडे येतो. मी त्याच्याशी सर्व काळचा करार करेन. कोणता करार? हा तो करार आहे ज्याचे मूळ देवाने दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद या अभिवचनामध्ये आहे आणि जो सर्व काळासाठी स्थिर आहे. यशया 55 अध्याय वचन 3 आणि मी तुमच्या बरोबर सर्व काळचा करार करेन म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हाला देईन. मी याचा अर्थ असा घेतो की दाविदासोबत केलेल्या करारात माझाही समावेश आहे. दाविदाला जे मिळाले ते मलाही ख्रिस्त येशूमध्ये मिळेल. आणि त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? माझ्यासाठी शृंगातून अंकुर फुटेल, म्हणजे एक महासामर्थ्य माझ्यासाठी लढा देईल आणि माझे रक्षण करेल. माझ्यासाठी देवाने मांडलेला दीप उदयास येईल, म्हणजेच माझ्या चोहीकडे प्रकाश असेल आणि यापुढे अंधकाराची सत्ता माझ्यावर चालणार नाही. माझ्या शिरी एक मुकुट झळकेल, म्हणजे मी दाविदाच्या पुत्रासोबत राज्य करेन आणि त्याच्यासोबत त्याच्या राजसनावर बसेल. जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजसनावर आपल्याबरोबर बसू देईन. प्रगटीकरण 3 अध्याय वचन 21. दाविदाला जे अभिवचन देण्यात आले त्याचा लाभ आपल्याला देखील व्हावा ही गोष्ट आम्हाला आश्चर्याने भारावून टाकणारी आहे. आणि देव खरेच आम्हाला थक्क करू इच्छितो. देवाची इच्छा आहे की आजचे आपले हे मनन संपण्यापूर्वी आपण ते सामर्थ्य आणि अधिकार आणि खात्री ज्याद्वारे त्याने आपल्यावर प्रीती केली ते पाहून चकित व्हावे.